एका धुंद अशा कोजागरी पौर्णिमेच्या रम्य रात्री एका युवतीच्या मनात फुलून आलेल्या तारुण्य सुलभ भावना, चंद्रप्रकाशात भिजलेल्या दिशा, प्रीतीचं चांदणं आणि रेशमी गारवा यांचा मनाला भुरळ घालणारा गोड संगम, जणू काही स्वर्गच भूवर अवतरला आहे.
Mm-hmm.